श्री दासबोध, दशक 17वां, प्रकृति पुरुष, समास दूसरा, शिव शक्ति निरूपण।
श्री राम ब्रह्म निर्मल निश्चल, जैसे गगन अंतराल, निराकार केवल निर्विकारी, अंत ची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नभे ते संत सर्वकाळ, परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकास, जैसे तैसे, तेथे ज्ञान नाव ज्ञान, तेथे स्मरण नाविस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरावलंबी, तेथे चंद्र सूर्य ना पावक, नभे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म, निश्चळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य वैसे कल्पिले, गुण समानत्वे जाले गुण साम्य ऐसे, गगनी आली अभ्रछाया, तैसी जाणी जे मूळ माया, उद्भव आणि विलया वेळ नाही, निर्गुणी गुण विकारु, तोची षडगुण ईश्वरु, अर्धनारी नटेश्वरु, तयास म्हणिजे, आदिशक्ति शिवशक्ति, मुळी आहे सर्वशक्ति, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या, तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गूढत्व, तयासी म्हणिजे महत्तत्व गुणक्षोभिणी, मुळी असे चिना व्यक्ती, तेथे कैची शिवशक्ती, ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे, ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड, अधोर्ध पाहाता निवाड कळो येतो, बीज फोडून आणिले मना, तेथे फळतो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येतील, फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी, नर नारी दोनी भेद पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विशद होतील कैसी, नाना बीज रूप कल्पना तीत काये एक वसेना, सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी, स्थूळाचे मूळ ते वासना, ते वासना आधी दिसेना, स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही, कल्पनेची सृष्टी केली ऐसी वेदशास्त्रे बोलिली, दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे तकी, पडदा एकाएका जन्माचा तेथे विचार कळे कैचा, परंतु गूढत्व हा नेमाचा ठाव आहे, नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव वेगळाले, नवरी स नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज, नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळी हून पाहावी, वासना मुळीची अभेद देह संबंधे जाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद गेला, नर नारीचे बीज कारण शिवशक्ती मध्ये जाण, देह धरिता प्रमाण कळो आले, नाना प्रीतीच्या वासना एकाचे एकास कळेना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीसे येते, बाळकास वाढवी जननी हे तो नव्हे पुरुषाचे नी, उपाधी वाढे जयेचे नी ते हे वनिता, वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही इतुकी माया कुठेची नाही माते वेगळी नाना उपाधी वाढवू जाणे नाना मायेने गो जाणे नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची पुरुषास स्त्रीचा विश्वास स्त्रीस पुरुषाचा संतोष परस्परे वासनेस बांधून टाकिले ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र गुंतून राहिले लोभाचे गुंडाळे केले उगवे नायसे ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी हे मुळी हून चालली रोकडी विवेके पाहावी मुळी सूक्ष्म निर्माण झाले पुढे स्पष्ट दिसून आले उत्पत्तीचे कार्य चाले उभयता करिता मुळी शिवशक्ती खरे पुढे झाली वधुवरे 84 लक्ष विस्तारे विस्तारली जे येथे शिवशक्तीचे रूप केले श्रुती मनास पाहिजे आणिले विवरलिया वीण बोलिले ते व्यर्थ जाणावे
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ति निरूपण नाम समास दूसरा।